ते स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा कलम